आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सकाळी सुरुवात. भारताच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वाढवणार इक्षक जहाज नौदलात दाखल होणार. वंदे मातरम गीताच्या शार्धशतीनिमित्तानं वर्षभराच्या स्मृतिदिन कार्यक्रमांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या उद्घाटन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या आयात शुल्कासंबंधीच्या निर्णयावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली शंका. आणि भारत ऑस्ट्रेलिया पुरुष संघांदरम्यान 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील आज चौथा सामना. आता सविस्तर बातम्या. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. त्यामध्ये 18 जिल्ह्यातल्या 121 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये बिहारची राजधानी पाटणा, वैशाली, नालंदा, भोजपूर, मुंगेर, सारण, सिवान, बेगुसराय, लखीसराय, गोपाळगंज, मुझफ्फरपूर, दरभंगा, मधेपुरा आणि सहरसा यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सिमरी बख्तियारपूर, महिशी, तारापूर, मुंगेर, जमालपूर आणि सूर्यगड विधानसभा मतदारसंघातील 56 मतदान केंद्रांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. मतदान शांत, मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सर्व 45,341 मतदान केंद्रांवरून वेबकास्टिंग केलं जाईल. पाटणा इथल्या निवडणूक कार्यालयामध्ये एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी उत्साहानं मतदान करावं असं आवाहन केलं असून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वृद्धिंगत करणारं इक्षक जहाज आज औपचारिकरित्या नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. इक्षक या वेसल वर्गातील तिसऱ्या आणि दक्षिण नौदल कमांड तैनात असलेल्या पहिल्या जहाजामुळे सर्वेक्षण क्षमता वाढणार आहे. देशाच्या जहाज बांधणी क्षेत्रातल्या वाढत्या स्वावलंबनाचं ते खणखणीत उदाहरण आहे. जहाज, बंदर आणि जलमार्ग, पूर्ण किनारपट्टी आणि खोल पाण्यातील जलक्षेत्र सर्वेक्षणासाठी या जहाजाची निर्मिती केली आहे. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव म्हणजेच शार्धशतीनिमित्तानं देशात वर्षभर साजऱ्या होणाऱ्या वर्षभराच्या स्मृतिदिनाचं उद्घाटन उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येणार असून स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या, राष्ट्रीय अभिमान एकता जागृत करणाऱ्या या कालातीत गीताची 150वी वर्षपूर्ती साजरी होणार आहे. या निमित्तानं स्मरण तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही होणार आहे. भारतातल्या आघाडीच्या सहकारी संस्था अमूल आणि इफको यांनी जागतिक सहकार क्रमवारीत अनुक्रमे पहिलं आणि दुसरं स्थान मिळवलं आहे. पंतप्रधानांनी या दोन्ही संस्थांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात देशांतर्गत सहकार क्षेत्र उत्साहानं काम करत असून अनेकांच्या आयुष्यात ते परिवर्तन घडवत आहे असं नमूद केलं आहे. भविष्यात या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रशासन, न्यायपालिका आणि कायदेमंडळ या लोकशाहीच्या तीनही अंगांचं अस्तित्व लोककल्याणासाठी असून एकाकीपणे ते कार्यरत राहू शकत नसल्याचं प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काल मुंबईत केलं. मुंबईत महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. न्यायिक संरचना बळकट करण्यासाठी राज्य सरकार उचलत असलेल्या सक्रिय पावलांचं सरन्यायाधीशांनी कौतुक केलं. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राज्यात 3 राष्ट्रीय विधी विद्यापीठं स्थापन करण्यात सरन्यायाधीशांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. गोरेगावच्या या विद्यापीठाची ख्याती आंतरराष्ट्रीय विद्यापीठ म्हणून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी तूट कमी करण्यासाठी आणि उत्पादन वृद्धीच्या प्रयत्नात 1977 आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा वापर करून 100 अधिक देशांमधून होणाऱ्या आयातीवर एकतर्फी आयात शुल्क आकारले होते की नाही याविषयी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी साशंकता व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकारात हा निर्णय घेतला की कर आकारणीच्या काँग्रेसच्या अधिकाराचं उल्लंघन केलं हे या खटल्यातून स्पष्ट होणार आहे. मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट आणि न्यायाधीश एमी बॅरेट, नील गोरसच यांनी सरकारनं लागू केलेल्या शुल्काच्या औचित्यावर संशय व्यक्त केला आहे. अनेक लहान व्यवसाय आणि राज्यांच्या समूहानं या शुल्काला बेकायदेशीर म्हणून आव्हान दिलं आहे. अमेरिकेत केंटकीमधील लुईसव्हिली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना एक मालवाहू विमान कोसळून 9 जण ठार झाले. गव्हर्नर अँडी बेशियर यांनी आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. 16 जण बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी केल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातात 11 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. अंदाजे 38,000 गॅलन इंधन वाहून नेणारं युपीएस विमान उड्डाणादरम्यान अनेक इमारतींवर आदळलं, त्यामुळे मोठी आग लागली आणि स्फोट झाला. अमेरिकेत भारतीय वंशाच्या गझाला हाश्मी यांनी व्हर्जिनिया लेफ्टनंट गव्हर्नर पदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई अमेरिकन आणि पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत. 61 वर्षीय डेमोक्रॅटिक हाश्मी यांनी व्हर्जिनिया राज्य सिनेटर म्हणून इतिहास रचल्यानंतर 6 वर्षांनी रिपब्लिकन जॉन रीड यांचा पराभव केला. 1964 हैदराबादमध्ये जन्मलेल्या गझाला हाश्मी लहान वयातच अमेरिकेत गेल्या होत्या. त्यांचे वडील विद्यापीठात अध्यापक होते. न्यूयॉर्क शहरातील महापौर पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार अँड्रू कुओमो यांचा पराभव केला. या विजयामुळे ममदानी हे न्यूयॉर्क शहरातील पहिले मुस्लिम आणि आजवरचे सर्वात तरुण महापौर बनले आहेत. ममदानी हे अमेरिकेचे आणि युगांडाचेही नागरिक आहेत. नामवंत चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे ते चिरंजीव आहेत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात ममदानी यांना कम्युनिस्ट उमेदवार म्हणून दोषी ठरवलं होतं. ते निवडून आले तर न्यूयॉर्क शहरासाठी संघीय निधी कमी केला जाऊ शकतो असा इशारा त्यांनी दिला होता. कार्तिक पौर्णिमेनिमित्त उत्तर प्रदेशात वाराणसीत काल गंगा नदीचे 84 घाट लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नमो घाटावर पहिला दिवा लावून उत्सवाची सुरुवात केली. दशवाश्वमेघ घाटावर ऑपरेशन सिंदूरवर आधारित दीपोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातही देवदिवाळी पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापुरात करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर परिसर, पंचगंगेचा घाट हजारो पणत्यांनी उजळला होता. रायगड किल्ल्यावरही दीपोत्सव साजरा झाला. तर पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 521 पदार्थांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. तसंच ओंकारेश्वर मंदिर, पाताळेश्वर लेणी, पर्वती तसंच शहरातील विविध मंदिरांमध्येही दीपोत्सव साजरा करण्यात आला. फिलिपीन्समध्ये आलेल्या कालमेघी वादळामुळे बळी पडलेल्यांची संख्या 90 पोहोचली आहे तर अनेक लोक बेघर झाले आहेत. देशातल्या मध्यवर्ती सेबू बेटावरील शहरं पाण्याखाली गेली असून 49 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे तर 75 लोक बेपत्ता झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मिडियानो बेटावरील मदत कार्यादरम्यान कोसळलेल्या लष्करी हेलिकॉप्टरमधील 6 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी विश्वविजेत्या महिला संघाची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. सलग 3 पराभवानंतर स्पर्धेत मुसंडी मारत विश्वविजेतेपदाला गवसणी घातलेल्या संघाचं कौतुक केलं. यावेळी 2017 करंडका विना पंतप्रधानांशी भेट झाल्याची आठवण कर्णधार हरमनप्रीतनं करून दिली तर पंतप्रधानांकडून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाल्याचं उपकर्णधार स्मृती मंदानानं यावेळी नमूद केलं. बुद्धिबळामध्ये फिडे विश्व करंडक स्पर्धेत भारताच्या अव्वल खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. ग्रँडमास्टर डी गुकेश, अर्जुन इरिगाईसी आणि पेंटला हरिकृष्णा यांनी स्पर्धेच्या 3 फेरीत प्रवेश केला आहे. दीप्तियन घोषनं जागतिक विजेता इयान नेपोमानियाला पराभूत करत आश्चर्याचा धक्का दिला. डी गुकेशनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा तर अर्जुननं बल्गेरियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. ऑस्ट्रेलियामध्ये भारत ऑस्ट्रेलिया पुरुष संघांदरम्यान सुरु असलेल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील 4 सामना आज होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2:15 वाजता सामना सुरु होईल. हवामानातील बदलामुळे हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. किन्नौरमधील चिटकल या पर्यटनस्थळी 2 इंच बर्फवृष्टी झाल्याची नोंद आहे. यामुळे हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सकाळी सुरुवात. भारताच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वाढवणारे इक्षक जहाज नौदलात दाखल होणार. वंदे मातरम गीताच्या शार्धशती निमित्तानं वर्षभराच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या उद्घाटन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या आयात शुल्कासंबंधीच्या निर्णयावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली शंका. आणि भारत ऑस्ट्रेलिया पुरुष संघादरम्यान 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील आज 4 सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.